कॅमेरा
Action! नमस्कार, राम राम, चांग भलं. मी चिन्मय मांडलेकर, तुम्ही मला ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर.
मला सांग की अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये तुझं जे काही, मला असं वाटतं की एक तर तिथे ऍडमिशन मिळणं खूप अवघड आहे, कारण खूप निवडक स्टुडंट असतात तिथे, 20 स्टुडंटची.
थोडं वाढले आता, आय थिंक 23 का 24 झाले. 4 सेंटर्सला इनिशियल इंटरव्ह्यू आमच्या वेळेला व्हायचा, त्यातनं सिलेक्शन होऊन दिल्लीमध्ये 4 दिवसाचं वर्कशॉप आणि त्यातनं फायनल सिलेक्शन 20 जणांना. सो मी जसं म्हटलं की मी ते वर्कशॉप केलं निर्मल पांडेंचं आणि त्याच्यानंतर आमचा एक संवेदना नावाचा ग्रुप फॉर्म झाला. आज मी जो काही आहे ह्या थिएटर आणि ह्या फील्डमध्ये त्याचं खूप सारं श्रेय त्या ग्रुपला जातं. आम्ही दररोज संध्याकाळी शिवाजी पार्कवर जमणे, एकांकिका अमुक तमुक याची रिहर्सल, मग रिहर्सल नसेल तर काहीतरी बघा. आणि 99 मध्ये जेव्हा मी टीवायला होतो तेव्हा वी स्टार्टेड अ मॅगझिन, अ थिएटर मॅगझिन. आणि ते तेव्हा आम्ही कुठल्या बेसिसवर केलं होतं आमचं, आम्हाला आज आश्चर्य वाटतं, कारण आर्थिक पाठबळ शून्य. आम्ही वर्षभर ते मॅगझिन चालवलं आणि त्याचा कंटेंटची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे त्या काळात मी मराठी नाट्यसृष्टीतल्या खूप दिग्गजांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. आणि बरं, आमच्या ग्रुपचा एक मोटो होता जाऊन धडकायचं, म्हणजे इतकं की एके दिवशी आम्ही, मी आणि अमर, आम्ही दोघं नसीरजींचं नाटक बघायला गेलो होतो, होल इन दी हेड नावाचं, NCPA ला. आणि त्याच्यानंतर आम्ही नसीरजींना भेटलो जाऊन मागे आणि आम्ही त्याला सांगितलं की आमचा असं असं ग्रुप आहे, तुम्ही आमच्यासाठी वर्कशॉप करा. आणि नसीरजी म्हणाले ठीक आहे, मी येतो. आणि काहीही ध्यानीमनी नसताना विजय केंकरेंच्या घराखाली रिहर्सल हॉल आहे, तिथे नसीरजींनी आमच्या ग्रुपसाठी 3 दिवसांचं वर्कशॉप केलं, एकही पैसा न घेता. त्यांना असं झालं की मुंबईत अजूनही असं करणारी, ऍक्टिव्हिटी करणारी, ऍक्टिव्ह माणसं आहेत, मी येतो. सो यु नो, हे सगळ्या वातावरणाचा मला खूप फायदा झाला. जोपर्यंत करिअर म्हणून बघत नव्हतो नाट्यक्षेत्राकडे, तोपर्यंत माय फादर वॉज ओके, बट द डे आय सेड दॅट आय वॉन्ट टू हॅव अ करिअर इन इट, ही हॅड इज अप्रिहेन्शन. मग आमच्यात भांडणं सुरू झाली आणि मग मी असं एक बाणा म्हणून जा, मला तुमचे पैसे नकोत. आणि मग काय, मग मित्र. आणि मी जसं सुनीलचं नाव घेतलं, सुनील त्या काळातही सुनील काही ना काहीतरी उद्योग करायचा, टुरिस्टचा बिझनेस कर, अमुक कर, तमुक कर. मग तो मला असं नेहमी, आम्ही भेटलो की ज्यांचे पैसे किती आहेत खिशात, नाही आहेत ना, किती आहेत दाखव मला, काहीतरी एक तुटपून जे 5 रुपये वगैरे असायचे, मग तो 100 ची नोट द्यायचा. सो यु नो, दॅट इज द काइंड ऑफ फ्रेंडशिप वी बोथ हॅव. आणि बाबांनी बोलायचं बंद केलं होतं, पण त्यांचं लक्ष असायचं. म्हणजे एकदा त्यांनी असं सकाळी बघितलं, त्यांनी मला बहिणीला विचारलं की हा ह्या अशा फाटक्या चपला घालून का जातो, तर माझी बहीण म्हणाली त्याकडे त्याच आहेत कारण. आता मग त्यांनी बहिणीकडे मेसेज, त्याला सांग माझ्या ऑफिसला ये दुपारी. सो आय वेंट टू हिज ऑफिस, तुम्हाला बाकी काय नाही, जाऊन शूज घेऊया तुझ्यासाठी, म्हणजे शूज घेऊन गेले त्याने मला, बाकी नाही बोलणार नाही. टिल आय वेंट टू NSD ही वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. मी NSD मध्ये गेलो, ते आले, त्यांनी NSD पाहिलं आणि मग त्यांना असं वाटलं की नाही, आपला मुलगा आहे ट्रॅकवर, राईट ट्रॅकवर. म्हणजे तेव्हा मी एक करायचो, कॉलेजमध्ये सकाळी जायचो, पहिल्या लेक्चरला बसायचो, तिथनं मी ट्रेन पकडून NCPA ला जायचो. NCPA मध्ये चेतन दातार तेव्हा नोकरी करायचा. सो चेतनची खूप मदत व्हायची की तो सांगायचा की कुठलं नाटक वाच, कुठलं वाचू नकोस. सो NCPA लायब्ररी हे त्या काळी माझं घर होतं, ते माझं कॉलेज होतं. तर त्या सगळ्या झपाटलेल्या वातावरणाचा मला खूप फायदा झाला.
मला सांग की मुंबईतला तुझा काय स्ट्रगल होता, म्हणजे असं म्हटलं जायचं ना की NSD चे स्टुडंट आहेत बाबा, ह्यांचं काय लगेच होऊन जाणार वगैरे, असं
काहीही नाहीये. उलट काय होतं, तुम्ही NSD चे असलात की तुमच्याकडे एलियन सारखं बघितलं जातं बरेचदा. मला, मी NSD ला जात असताना सुद्धा मला अनेक लोकांनी डिस्करेज केलं होतं, तिथे असं काय आपल्या, आपली नाट्यसृष्टी किती मोठी आहे, तिथे जायची काही गरज नाही. पण NSD चं एक्सपोजरच वेगळं आहे, तिथे असं काही ऍक्टिंगची गोळी देत नाहीत तुम्हाला. इट्स जस्ट दॅट तुम्ही 3 वर्ष फक्त आणि फक्त आणि फक्त नाटक करता. पण NSD चा एक प्रॉब्लेम असा आहे की तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं सॉलिड आहे की त्या 3 वर्षात तुम्हाला ना चांगल्या गोष्टींची सवय लागायला लागते. अँड देन वेन यू कम आउट इन द फील्ड, ज्याला आपण म्हणतो, तेव्हा असं होतं की अरे चा, म्हणजे आता मी 3 वर्ष NSD दिलेला मी आणि कशाचं काही बॅकग्राऊंड नसलेला एक मुलगा किंवा मुलगी एकत्रच ऑडिशनला एकाच लाईनीत असतात. मग इट्स लाईक की तुम्ही ऑडिशनमध्ये जे करता तेच खरं आहे, मग तुमची डिग्री कुठली आहे, तुम्ही कुठल्या शाळेत नाल्याला काहीच महत्व नाही. सो मी जेव्हा आलो तेव्हा जसं स्ट्रगल आपण सगळे करतो, लोकांना जाऊन भेट इकडे कर तिकडे कर, वादळवाटची ऑडिशन द्यायला गेलो होतो, आय स्टील रिमेंबर, 3 तर माझं ऑडिशनच घेतलं नाही मंदारने. मंदारला अजूनही मी हे याची फार आठवण करून देतो. मी माझं एकच तत्व मी ठरवलं होतं की मी फ्रस्ट्रेट होणार नाही आणि मी रिकामा राहणार नाही. मग मी आणि माझ्या मित्रांनी एक 1-man show डेव्हलप केला, जोकर्स नावाचा. मग मी ते 1-man show प्रयोग करायचो इकडे तिकडे, म्हणजे आम्ही कुठेही प्रयोग केलेले त्याचे. आणि फॉर सम रिझन अभय परांजपेंनी त्यातला एक प्रयोग बघितला, जे वादळवाटचे लेखक होते, तर त्यांनी मला विचारले लिहिलंय कोणी, म्हटलं मोस्टली मीच. सो ही सेड माझ्याबरोबर सिरियल लिहिशील का. म्हटलं मला नाही येत काहीच लिहिता बिता. नाही तू लिही, तुला जमेल. अँड दॅट इज हाव आय केम इन टू रायटिंग. आणि मग त्याच्यानंतर मला कळलं की त्याच्यातली जी शमशेरची भूमिका आहे त्याच्यासाठीही माझं सिलेक्शन झालंय. अँड फ्रॉम देअर इट ऑल स्टार्टेड. 93.5.